आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनात 7.8% वाढ. महाराष्ट्राला 2029 पर्यंत पूर्णपणे अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार. आणि व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात आजपासून वाढ. आता सविस्तर बातम्या. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात अर्थात GDP 7.8% वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत GDP वाढीचा दर 6.9% इतका होता. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं. देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन मोदी यांनी समाज माध्यमांवरून केलं आहे. तसंच परदेश दौरे टाळणं सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं.
स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल. विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए. शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए. मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए.
स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्र राज्याला 2029 पर्यंत पूर्णपणे अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आलं. व्यापक जनजागृती आणि अंमली पदार्थाच्या विरोधात कठोर कारवाई असं हे धोरण असेल. नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी विविध विभागांच्या सहकार्यानं अशा प्रकारे सर्वसमावेशक अभियान राबवणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांना अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स यांच्याशी समन्वय साधून काम करावं लागणार आहे. शालेय शिक्षणात पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 5वीपासून अंमली पदार्थाबाबत जनजागृतीबाबत किमान एक धडा समाविष्ट करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाच्या 3रा टप्प्यात अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी वाढीव गुण दिले जाणार आहेत. याशिवाय दरवर्षी 26 जून रोजी अंमली पदार्थमुक्त उत्कृष्ट जिल्हा म्हणून पुरस्कार घोषित केले जातील. शासकीय निमशासकीय बैठका शासकीय कार्यक्रम आणि उपहारगृहात आरोग्यदायी अल्पोपहार आणि जेवण उपलब्ध करून देण्याचा आणि तशाच पद्धतीचा मेनू ठेवणे बंधनकारक करण्याचा निर्णय देखील आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अल्पोपहारामध्ये तेलकट आणि अतिप्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचं प्रमाण कमी करण्याबरोबरच पौष्टिक घटक असलेल्या स्थानिक आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. महाभूमी स्टॅक प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनीच्या मालकी हक्काबाबत एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार असल्यानं राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेली भूमी प्रशासनासाठीच्या महाभूमी स्टॅक प्रणालीचा आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं नीट आंदोलनासंदर्भात आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले सर्व FIR रद्द केले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले सर्व खटले रद्द मानले जातील. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर CJP 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत नियोजित असलेला आपला मोर्चा रद्द केला आहे. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता साठेबाजी टाळणे आणि किमती मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली. सध्या ही मर्यादा 4000 क्विंटल आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. कांद्याची पुरेशी उपलब्धता आणि मोसमी दरवाढीच्या दबावाचं नियंत्रण करण्यासाठी सरकारनं रेल्वे रेक आणि रस्ते वाहतुकीचा समावेश असलेल्या हायब्रिड वाहतूक मॉडेलच्या माध्यमातून प्रमुख उपभोक्ता केंद्रांपर्यंत कांद्याच्या बफर साठ्याच्या टप्प्याटप्प्याने पुरवठा सुरू केला आहे. किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कायद्याच्या साठ्याचे वितरण करण्याची प्रक्रिया 24 ऑगस्ट रोजी नाफेड आणि NCCF द्वारे सुरू झाली. या उपक्रमाचा भाग म्हणून नाशिकमधून कांदा एक्सप्रेसच्या 2 खेपा रवाना करण्यात आल्या. आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आज 25वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 1 सप्टेंबर 2001 या दिवशी ही वाहिनी सुरू झाली होती. दिल्ली मुंबई कोलकाता आणि चेन्नई या महानगरांमध्ये आणि न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून ज्ञान माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारित ही वाहिनी आजही श्रोत्यांना सेवा देत आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अमरावती इथल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. गरज पडल्यास दोषींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात येईल असा इशारा महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी ते बोलत होते. जिल्हा स्त्री रुग्णालयाला काल भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात आजपासून वाढ केली आहे. 19 किलोच्या सिलेंडरच्या दरात शहरानुसार 9.5 ते 12 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर 9.50 रुपयांनी वाढून 2,701 रुपये झाला आहे. मात्र घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीमुळे हॉटेल रेस्टॉरंट ढाबे आणि कॅटरिंग व्यावसायिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. राज्यातील आदिवासी शाळांमधील सेंट्रल किचन पद्धत रद्द करावी तसंच अन्य मागण्यांसाठी आज नाशिकमध्ये आदिवासी संघटनांच्या वतीनं राज्यस्तरीय उलगुलान मोर्चा काढण्यात आला. नाशिकमधील आदिवासी आयुक्त कार्यालय ते नाशिकचे जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चात 1,000 विद्यार्थी सहभागी झाले होते. मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री वसंत पुरके यांच्यासह अन्य मान्यवर देखील सामील झाले. राज्यात 2 वर्षात 892 आदिवासी विद्यार्थ्यांचे बळी गेले असून याबद्दल आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. गडचिरोलीतील सूरजगड पोलाद खाण जाळपोळ प्रकरणी सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन याचिकेवर 14 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेऊ असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं 2023 त्यांना जामीन नाकारला होता. 25 डिसेंबर 2016 रोजी या खाणीतून खनिज वाहून नेणाऱ्या 76 गाड्या नक्षलवाद्यांनी पेटवून दिल्या होत्या. त्यांना मदत केल्याचा आरोप गडलिंग यांच्यावर आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ही लोक अदालत होणार आहे. पक्षकारांनी आपली प्रलंबित आणि दखलपूर्व प्रकरणं अशी जास्तीत जास्त प्रकरणं आपसी तडजोडीसाठी ठेवावी असं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाची तूट कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीच्या तुलनेत 46% कमी पाऊस झाला. मराठवाड्यात 69% तर विदर्भात 58% पावसाची तूट नोंदवण्यात आली. मागील महिन्यापासून पाऊस पडला नसल्यानं बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील काही भागात शेतीचं मोठं नुकसान होण्याची चिन्ह आहेत. ऐनवाढीच्या टप्प्यात आलेली सोयाबीन आणि कापसाची पिकं करपू लागली आहेत. वेळेवर पाऊस न आल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील विहिरी आणि जलाशयांमधील पाणीसाठा वेगानं घटत असून अनेक तालुक्यांमध्ये कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात पावसाची स्थिती फारशी बदलण्याची शक्यता नसून सध्या कोणताही मोठा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात उद्या भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली इथं विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 3 तारखेला गोंदिया आणि गडचिरोली इथं ऑरेंज अलर्ट असेल. याशिवाय अमरावती, नागपूर आणि भंडारा इथं देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपुरात बनावट पदवी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर संबंधित विद्यापीठांनीही खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रांमध्ये आगामी हिवाळी सत्रापासून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी दिली. यासाठी TCS या माहिती तंत्रज्ञान कंपनीची मदत घेतली जाणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे प्रमाणपत्रांची सुरक्षितता वाढून बनावट प्रमाणपत्रांना आळा बसेल असा विश्वास डॉ बोकारे यांनी व्यक्त केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनात 7.8% वाढ. महाराष्ट्राला 2029 पर्यंत पूर्णपणे अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2,000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात आजपासून वाढ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.